ऑडियो पिटारा सुनना जरूरी है।
वर्दीतले महानायक कथा मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या, लेखिका मनाली काळे, भाग 3, सदानंद दाते, शांत स्तब्ध आणि स्थितप्रज्ञा। पोलीस म्हणजे समाजाला ताब्यात ठेवण्याची यंत्रणा, ही पोलीस खात्याची छवी जनमानसात झाली आहे। पोलीस म्हणजे कठोर, रागीट, थर्ड डिग्री देणारी व्यक्ती, असा विचार यांच्याबद्दल केला जातो। मात्र आपण कधी हे विचारात घेत नाही की एका हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेणारा पोलीस, आतंकवाद्यांशी दोन हात करणारा पोलीस, एका पीडित महिलेशी चौकशी करणारा पोलीस, सामाजिक दंगे थोपावणारा पोलीस आणि एका वृद्धाला रस्ता क्रॉस करवून देणारा पोलीस, हे सगळेच सारखे असू शकत नाही। जसे एका अभिनेत्याला प्रत्येक भूमिकेला वेगवेगळे कंगोरे असतात, तसेच कंगोरे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्याला देखील असतात। पोलिसांबद्दलची ही टिपिकल छवी पुसून टाकणारे असे फार थोडे अधिकारी आजवर होऊन गेले आहेत, आणि त्यातलेच एक म्हणजे सदानंद दाते। सदानंद दाते ह्यांचं बोलणं अतिशय मृदू आहे, त्यांचं वागणं अतिशय पद्धतशीर आहे। चेहऱ्यावर कायम एक अस्पष्ट असं हसू असतं। त्यांचं दिसणं, त्यांचं वागणं पाहून हा एखादा शांत स्वभावाचा व्यक्ती असावा असा समज होईल। मात्र असं म्हटलं जातं की वरवर शांत दिसणारा समुद्र तितकाच खोल आणि अथांग असतो। सदानंद दाते ह्यांच्या 30 वर्षांच्या सर्व्हिसमध्ये त्यांनी अनुभवलेले प्रसंग, केलेले कष्ट, यशस्वीपणे पार पाडलेले ऑपरेशन्स, अशा असंख्य कहाण्या आहेत। ह्या कहाण्या त्या तितक्याच सहजतेनं आणि शांतपणे सांगतात। चेहऱ्यावर कुठलाही आव नाही की गर्व नाही, अशी स्थितप्रज्ञता असाच माणूस बाळगू शकतो जो यशाचा अभिमान करत नाही आणि अपयशानं खचून जात नाही। सदानंद दाते हे मूळ पुण्याचे। 14 डिसेंबर 1966 त्यांचा जन्म झाला। लहानपणापासूनच त्यांना पोलीस खात्याविषयी ओढ होती। ह्याच क्षेत्रात पुढे जाण्याचा त्यांनी निश्चय केला होता। मात्र अवती भवतीची परिस्थिती अतिशय खडतर होती। वडील वयाच्या 8व्या वर्षीच मरण पावले। आई लोकांच्या घरी काम करत असे। सदानंद दाते हे स्वतःचं शिक्षण पूर्ण करता करता एकीकडे लोकांच्या घरोघरी वर्तमानपत्र टाकण्याचं काम करत असत। कॉमर्स हा विषय जरी त्यांनी निवडला असला, तरी रोजची वर्तमानपत्र टाकताना त्या दिसणाऱ्या बातम्या त्यांचं लक्ष वेधून घेत। समाजात सुरू असणारे गुन्हे आणि त्यांना कसं कमी करता येईल, ह्याबद्दल त्यांच्या मनात सतत विचार सुरू असे। दररोज वर्तमानपत्र टाकण्याआधी ती संपूर्ण वाचून काढण्याचं काम ते दररोज करू लागले। नकळत आयपीएसची तयारी अशीच सुरू झाली। पुण्याला विद्येचं माहेर घर म्हटलं जातं। सदानंद दाते पुण्यात असताना त्यांनी फक्त पोस्ट ग्रॅज्युएशनच पूर्ण केलं नाही, तर डॉक्टरेटची पदवी देखील मिळवली। ते एक कोस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट देखील आहेत। हंपरी फेलोशिप प्रोग्रामच्या अंतर्गत व्हाईट कॉलर क्रीम कसा ताब्यात आणावा या विषयावर त्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करून युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा येथे जाऊन अभ्यास केला। दाते सर इतके उच्च शिक्षित आणि अभ्यासू वृत्तीचे आहेत की मैदानात उतरण्याआधी त्यांनी त्यांच्या क्षेत्राबद्दल संपूर्ण अभ्यास करून ठेवला होता। आणि मग सुरू झाला त्यांचा पोलीस खात्यातील प्रवास। भंडारा छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांना सरेंडर करायला लावणारे ते महत्वाचे अधिकारी बनले। तिथे सुरू असणारे नक्षलवादी हल्ले थांबवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। 26/11 त्या भीषण रात्री देखील सदानंद दाते ड्युटीवर होते। 26/11 हल्ल्यादरम्यान असंख्य पोलीस अधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावून दहशतवाद्यांशी युद्ध केलं। त्यातले एक सदानंद दाते सुद्धा होते। अनेक वर्ष ते अमरावतीमध्ये पोस्टेड होते। मुंबईत आल्यावर तिकडचे गँग वॉर्स त्यांच्या लक्षात आले। दररोज काहीतरी नवी खबर येत, दररोज मुंबईत काहीतरी घडत असे। सदानंद दाते यांना रोज काही ना काही नवं आव्हान मिळत। येणारं आव्हान हे संकट नसून ती संधी आहे असा विचार करणारे दाते कायम उत्साहानं ह्या संकटांना तोंड देत। 26/11 रात्री 10:15 सदानंद दाते जेवून झोपण्याच्या तयारीत होते, तेव्हा त्यांच्या पत्नीनं त्यांना टीव्हीवरची दृश्य दाखवली। ती भीषण दृश्य पाहून दाते सरांची झोप उडाली। त्यांनी लगेच युनिफॉर्म चढवला आणि घरातून निघाले. मुंबईच्या मेट्रो सिनेमा जवळ त्यांची गाडी पोहोचताच त्यांना वायरलेस वरून बातमी मिळाली की दहशतवादी टाइम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगच्या दिशेनं आणि मग कामा हॉस्पिटल कडे जात आहेत. मेट्रो सिनेमा पासून कामा हॉस्पिटल जवळ असल्यानं दाते सर गाडीतून उतरले आणि पायीच कामा हॉस्पिटलच्या दिशेनं चालू लागले. त्यांच्या सोबत त्यावेळी अजून 6 ऑफिसर्स होते. कामा हॉस्पिटलच्या दारातच त्यांना 2 मृत शरीर दिसली आणि मन हेलावून गेले. पण ही वेळ भावनिक होण्याची नव्हती. तेवढ्यात एक हॉस्पिटल स्टाफ धावत बाहेर आला आणि त्यानं सांगितलं की दहशतवादी 4th मजल्यावरच्या मॅटर्निटी विभागाकडे जात आहेत. साधारण 11 वाजता दाते सर त्यांच्या टीम सोबत हॉस्पिटल मधल्या एका कर्मचाऱ्याच्या मदतीनं वाट काढत हॉस्पिटल मध्ये शिरले. आत शिरताच लिफ्ट मधून एक व्यक्ती आला आणि त्यानं सांगितलं की आतंकवादी आता बिल्डिंगच्या गच्चीवर आहेत. दाते सर त्यांच्या टीम सोबत गच्चीच्या दाराशी पोहोचले. मात्र त्यांची सारासार विचारबुद्धी त्यांना सांगत होती की सरळ आत घुसून गोळीबार करणं मूर्खपणाचं ठरेल, म्हणून जवळच असलेला एक छोटा पाईपचा तुकडा त्यांनी आत फेकला आणि ताबडतोब आतून गोळ्या झाडण्याचा आवाज आला. गोळी झाडणारा आतंकवादी दुसरा तिसरा कोणी नसून अजमल कसाब होता. त्याच्या सोबत अबू इस्माईल होता आणि त्या क्षणी दाते सरांच्या लक्षात आलं की हा हल्ला अतिशय भीषण होता. तेवढ्यात गच्चीच्या दारातून एक माणूस बाहेर आला. दाते सरांच्या लक्षात आलं की तो एक साधारण कर्मचारी आहे. त्यानं सांगितलं की त्याच्या मागे आतंकवादी उभे आहेत आणि त्याची ढाल बनवून ते पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. आतंकवाद्यांनी त्या माणसाला सांगितलं होतं की पोलीस तुला आतंकवादी समजून तुझ्यावर गोळीबार करतील. मात्र अशा आणीबाणीच्या वेळी सुद्धा दाते सरांनी एकही निरपराध माणसावर गोळीबार केला नाही. याचं आतंकवाद्यांनाही आश्चर्य वाटत होतं. त्यांच्या मनात आता भीती वाढत होती आणि तेवढ्यातच त्यांनी एक ग्रेनेड पोलिसांच्या दिशेनं गच्चीच्या दाराशी फेकले. दाते सर यांच्या गुडघ्यांना हातापायांना जखमा झाल्या. त्यांच्या डोळ्यालाही दुखापत झाली. काही क्षण ते सुन्न झाले. मात्र लगेच भान आवरून त्यांनी पोलीस कंट्रोल रूमला परिस्थितीची जाणीव करून दिली. दाते सरांना जाणीव झाली की त्यांची सगळी टीम जखमी झाली आहे आणि प्रतिहल्ला करण्याच्या परिस्थितीत नाही. अशा वेळी दाते सरांनी टीमला मागे परतून मलमपट्टी करायची ऑर्डर दिली आणि ते एकटेच आतंकवाद्यांच्या हल्ल्यांना उत्तर देऊ लागले. मध्ये मध्ये त्यांच्यावर ग्रेनेडचे हल्ले होत होते. एक हल्ला इतका तीव्र होता की दाते सरांच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि ते जवळजवळ बेशुद्ध पडले. त्यांना शुद्ध आली तेव्हा त्यांना दिसलं की 2 व्यक्ती हातात AK-47 घेऊन गच्चीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. दाते सरांनी त्यांची पोझिशन बदलली जेणेकरून ते त्यांच्या नजरेच्या टप्प्यात येणार नाहीत. त्यांना दिसलं की अबू इस्माईलला त्यांच्या गोळीबारामुळे गंभीर इजा झाली होती आणि दोघेही आतंकवादी घाबरून तिथून पळ काढत होते. त्या दोघांचा असा समज झाला होता की बाहेर खूप मोठ्या संख्येत पोलीस आहेत आणि इथून निघून जाणं हाच उपाय आहे. प्रत्यक्षात मात्र तिथे फक्त एक ऑफिसर होता, सदानंद दाते. त्यांच्या बाजूलाच खांडेकर म्हणून अजून एक ऑफिसर जखमी होऊन पडले होते. मात्र त्यांचा श्वास चालू होता. दाते सरांनी कंट्रोल रूमला दहशतवादी हॉस्पिटल मधून गेले असल्याची खबर दिली आणि खांडेकर आणि स्वतःसाठी मलमपट्टी आणि उपचाराची मदत मागितली. दाते सर तिथे जखमी अवस्थेत पडलेले असतानाच 15 मिनिटांनंतर त्यांना बाजूच्या रंग भवनच्या इथून गोळीबार होत असल्याचा आवाज आला. त्या गोळीबारात हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर शहीद झाले होते. विपश्यना आणि आध्यात्मिक व्यायामांचा अभ्यास केलेल्या दाते सरांना त्या कठीण समयी ह्या गोष्टींचा फायदा झाला. श्वासावर लक्ष केंद्रित करून त्यांनी शरीरात असलेला प्राण कसा बसा टिकवून ठेवला. लवकरच त्यांना मदत करणारी टीम आली आणि दाते सरांवर आणि खांडेकर यांच्यावर उपचार करण्यात आले. सदानंद दाते हे आज भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी भारतीय पोलीस सेवेतील अनेक राष्ट्रीय आणि राजकीय पदांवर काम केले आहे. डॉक्टर दातेंनी केंद्रीय अन्वेषण विभागाचे उपमहासंचालक म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून PhD पदवी मिळवली असून ते ICWH अधिकृत सदस्य आहेत. सध्या ते मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. 2007 साली त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. सदानंद दाते सरांसारख्या स्थितप्रज्ञ पोलीस अधिकाऱ्याला आमचा सलाम.